आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमका ह्यो प्रादेशिक. गोयात सायबर क्राइमाचो आकडो वाडत चल्ला. खासा करून बोगस फोन कॉल करून ओटीपी मागून पैसे लुटप, आधार कार्ड वा बँक खात्यांची माहिती विचारून फेक एप करून लुटपी ही प्रकरणा सध्या राज्यात गाजतात अशे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स हांणी काल अधिवेशनात सभागराच्या नजरेक हाडून दिले. ताका लागून सायबर क्राइम फाट्याक अत्याधुनिक साधन सुविधांसयत सुसज्ज करपाची गरज आसा अशी मागणी ताणी केली. यावेळार मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी फुडल्या 2 महिन्यात सायबर क्राइम सेल अत्याधुनिक साधन सुविधांसयत सुसज्ज करतले अशे उतर दिला. तशेंच जर एखाद्या मनशाची पैशाची फसवणूक जाल्यार ताणी 1930 ह्या नॅशनल सायबर क्राइम रिपोर्टींग पोर्टलाचेर कागाळ करची अशे आवाहन मुखेलमंत्र्यांनी केला. सायबर गुन्यांवाच्या वाडट्या प्रकरणांच्या फाटभुयेर पंचायत, शाळा तशेंच भौशीक सुवातींनी सरकारान अशा गुन्यांवांच्या बाबतींत सादूर कशें रावप हे विशीं जागृताय करपी कार्यावळी घडोवन हाडल्यात अशी म्हायती मुखेलमंत्र्यांनी दिली. शिवोलच्या मुळाव्या भलायकी केंद्राच्या बिल्डिंगेची सामकी अवतिकाय जाल्या. वंटीचं प्लास्टर पडपाक लागला तशेंच हेर बाबतींत लेगीत ही बिल्डींग सध्या धोकादायक जाल्या अशें आमदार डिलायला लोबो हिणें सभाघराच्या नदरेक हाडून दिले. ही बिल्डींग जाता तितले बेगीन दुरुस्त करची अशी मागणी ताणी केली. 1 ऑक्टोबरासावन ह्या हॉस्पिटलाच्या बिल्डींगेचे दुरुस्तीचे काम सुरू करता अशें आश्वासन मुखेलमंत्र्यांनी दिला. ह्या दुरुस्ती कामाखातीर 53 लाख रुपया इतलो अदमाशीक खर्च येतलो जाल्यार हे काम 2 महिन्या भितर पुराय करतले अशें आश्वासन मुखेलमंत्र्यांनी दिले. 3 सदस्यीय खासा समिती नेमून कला अकादमीच्या बांधकामाची चौकशी करता. या समितीचो अहवाल फुडल्या विधानसभा अधिवेशनावेळार सभाघरात दवरता अशें आश्वासन मुखेलमंत्र्यांनी दिला. कला अकादमी ही थेट कलेकडेन संबंधित आशिल्ल्यान कला अकादमीची अवतिकाय ही गंभीर बाब आसा. कला अकादमीच्या बांधकामाविशी सभाघराची खासा समिती नेमून चौकशी जावची अशी मागणी आमदार विजय सरदेसाय हांणी केली. ताच्या ह्या मागणेक जाप दितना मुखेलमंत्र्यांनी आश्वासन दिला. कला अकादमीच्या नूतनीकरणाच्या बांधकामाखातीर 49.57 कोटी इतको खर्च आयला. कंत्राटदाराक हातूंतले 42 कोटी रुपया दिल्यात जाल्यार उरिल्ले 7 कोटी रुपया कंत्राटदाराक दिल्ले नात अशी म्हायती मुखेलमंत्र्यांनी दिल्या. जमिनींचेर आशिल्ले ऑफशोर कसिनो कडल्यान सरकाराक 379.69 लाख रुपया येणे आसा. हे येणे सरकार वर्सभराभितर वसूल करतलो अशी जाप मुखेलमंत्र्यांनी दिला. हे कसिनो हे पैशे सरकाराक फारीक करिना, तांची गरज पडल्यार मालमत्ता जप्त करतले अशेंय ताणी म्हळा. कसिनो कडल्यान मेळपी महसूल सरकाराक वेळार मेळना ताचेर सरकार कितें कारवाय करतलो ह्या आमदार विजय सरदेसाय हांणी विचारिल्ल्या प्रश्नाक ताणी ही जाप दिली. नीट आधारित वैजकीय आणि निमवैजकी अभ्यासक्रमात प्रवेश मिळवपाखातीर सगळ्या अर्जदार विद्यार्थ्यांनी नीट निकालाची सुधारित प्रत सादर करची अशें गोय राज्य तंत्रीक शिक्षण संचालनालयान मागला. हो सुधारित निकाल 26 जुलै 2024 दिसा जाहीर जाला. नीट निकाल स्कोर कार्डाची पुनर्सुधारित प्रत एनटीए संकेतथळावेल्यान डावनलोड करू येता. डावनलोड केल्ली निकालपत्रिका राज्यभरातल्या 5 केंद्रांनी ऑगस्टाचे 5 तारखेमेरेन हाडून दिवची अशें तंत्रीक शिक्षण संचालनालयान मागला. प्रसन्ना भेंडे आणि योलांडा परेरा हे कुडचडे पालिकेचे नवे नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष म्हणून बिनविरोध वेचून आयल्यात. कुडचडे पालिकेत चालले खाशेले बसकेत दोनूय नावां जाहीर झाली. यावेळार केपेचे उपजिल्हाधिकारी मनोहर कारेकार वेचणूक अधिकारी म्हणून हजेर आशिल्ले. नव्यान वेचून आयिल्ल्यांक आपलो पुराय तेको आसतलो अशें कुडचडेचे आमदार निलेश काब्राल हांणी ह्या वेळार सांगला. क्रिकेटात भारतान निमाण्या टी20 आंतरराष्ट्रीय मॅचीत श्रीलंकेचेर जैत मेळून ह्या खेळामाळेतल्यो 3 मॅची आपल्या नावार केल्यो. पहिले 2 खेळ जिखल्या उपरांत काल भारत आणि श्रीलंकेची 3री मॅच पहिले केले हांगा झाली. पहिली फलंदाजी करताना भारतान 9 विकेटी वगडावन 137 धावड्यो केल्यो. ताचो फाटलाव करताना एका पावड्यार बरो खेळ करपी श्रीलंका 8 विकेटी वगडावन 137 धावड्यो काढूंक पावलो आणि खेळ सुपर ओव्हरीत गेलो. सुपर ओव्हरीत श्रीलंकेन फकत 2 धावड्यो काढल्यो जाल्यार कर्णधार सूर्यकुमार यादवान पहिल्याच बॉलात 4 धावड्यो काढून 30 धावड्यांचे लक्ष साध्य केले. वॉशिंग्टन सुंदराक प्लेयर ऑफ द मॅच जाल्यार सूर्यकुमार यादवाक प्लेयर ऑफ द सिरीज म्हणून जाहीर केला. आता हे दोनूय पंगड 3 एकदिसाच्या आंतरराष्ट्रीय मॅचींखातीर कोलंबोत वतले. ह्या वनडे मॅचीत भारतीय पंगडाचे फुडारपण रोहित शर्मा करतलो. इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो.